तू तेरे होठ पतले उसे ना लाली लगी
देख तो तेरे होठ पतले उसे ना